आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत दौऱ्यावर आलेले फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार। इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या दरम्यानचा संघर्ष तीव्र। भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन। नेपाळमध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान। राज्यसभेच्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस। आणि T20 विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंड अंतिम फेरीमध्ये दाखल। आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे। यावेळी दोन्ही देशांदरम्यान विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच बहुराष्ट्रीय जागतिक मंचाच्या माध्यमातून सहकार्य आणि अनेक क्षेत्रीय तसंच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे। यानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान अनेक करारांवर हस्ताक्षरही होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर आज दुपारी पंतप्रधान मोदी फिनलंडच्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ भोजन देणार आहेत। दरम्यान फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून काल त्यांचं नवी दिल्ली विमानतळावर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी स्वागत केलं। या दौऱ्यादरम्यान फिनलंडचे राष्ट्रपती मुंबईलाही भेट देणार आहेत। इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या दरम्यानचा पश्चिम आशियातील संघर्ष आता जास्त तीव्र झाला असून हे तिन्ही देश विविध आखाती देशांमधील एकमेकांच्या महत्वाच्या केंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत। काल श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ खोल समुद्रात अमेरिकी पाणबुडीनं आयरिस देना या इराणी नौदलाच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यात 78 जण जखमी झाले तर 101 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे। यामधले 80 मृतदेह ताब्यात मिळाल्याची माहिती देण्यात आली। या हल्ल्यात इराणी युद्धनौका बुडाली असून श्रीलंकेच्या नौदलानं अनेक इराणी नौदल कर्मचाऱ्यांना वाचवलं आहे। त्यापैकी 32 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ही इराणी युद्धनौका विशाखापट्टणम इथं आयोजित आंतरराष्ट्रीय समिट 2026 भाग घेऊन पुन्हा स्वदेशी परतत होती। दरम्यान अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीबाबत माहिती देताना अमेरिकी कमांडर ब्रेड कूपर यांनी सांगितलं की युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या 100 तासांपेक्षा कमी वेळात 2000 ठिकाणी 2000 जास्त शस्त्रांचा वापर करून इराणचं मोठं नुकसान करण्यात आलं आहे। यामध्ये त्यांच्या वायू सुरक्षा प्रणालीचं मोठं नुकसान झालं असून त्यांची अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडण्यात अमेरिकेला यश आलं आहे। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या युद्धामुळं 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दोन दिवसात तेहरानमधून 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी स्थलांतर केलं आहे। या युद्धात आतापर्यंत इराणमधील 1000 जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकास्थित मानवाधिकार कार्यकर्ता वृत्तसंस्थेनं दिली आहे। पश्चिम आशियामधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयानं नवी दिल्लीत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे। सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधता येईल। त्यासाठी जारी केलेले दूरध्वनी क्रमांक असे 1800118797 अथवा 01123012113 01123014104 आणि 01123017905। याव्यतिरिक्त आखातातील विविध देशात भारतीय दूतावासानं तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरू केली आहे। दरम्यान संघर्षग्रस्त पश्चिम आशियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारनंही यंत्रणा सज्ज केल्या आहेत। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला। आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची अचूक माहिती मिळावी यासाठी शासनानं सहाय्यता गल्फ हे विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती भरावी असं आवाहन महाजन यांनी केलं आहे. दरम्यान संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिलं. पश्चिम आशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचं काम केंद्र सरकार करत असून राज्य सरकार सातत्यानं पाठपुरावा करत आहे असं ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रवास रद्द करावा लागलेल्या प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलण्याचा किंवा तिकिटाचे पूर्ण पैसे परत घेण्याचा पर्याय एअर इंडियानं उपलब्ध करून दिला आहे. पश्चिम आशियासह युनायटेड किंगडम आणि युरोपला जाणाऱ्या किंवा तिथून भारतात येणाऱ्या 10 मार्चपर्यंतच्या एअर इंडिया कंपनीच्या विमानांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल. मात्र यासाठी तिकिटाचं आरक्षण 28 फेब्रुवारी आधी निश्चित केलं असणं आवश्यक आहे. विमानांच्या उड्डाणांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मदत क्रमांकाशी संपर्क साधावा असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया कंपनीनं टोरांटो फ्रँकफर्ट आणि पॅरिससाठी विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून 11 मार्चपर्यंत दिल्ली ते टोरांटो, दिल्ली ते फ्रँकफर्ट प्रत्येकी 3 आणि दिल्ली ते पॅरिस हे 1 जास्तीचं विमान उड्डाण नियोजित केल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरुद्ध लष्करी कारवाई करण्याच्या निर्णयाला अमेरिकेच्या सिनेटनं पाठिंबा दर्शवला आहे. लष्करी कारवाई थांबवण्याबाबतचा प्रस्ताव 53-47 मतांनी फेटाळण्यात आला. नेपाळमध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नेपाळच्या संसदेतील सदस्यांची एकूण संख्या 275 असून यातील 165 सदस्यांची निवड थेट मतदानाद्वारे होते तर 110 सदस्य प्रतिनिधित्वाच्या प्रमाणानुसार निवडले जातात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या युवा आंदोलनानंतर नेपाळमध्येही पहिली निवडणूक होत आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि नेपाळी काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष असले तरी 3 वर्षापूर्वी स्थापन झालेला राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष आघाडीवर असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. देशातल्या 10 राज्यातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून 9 मार्चपर्यंत हे अर्ज मागे घेता येतील. राज्यसभेच्या या 37 जागांसाठी येत्या 16 मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या जागांकरता भारतीय जनता पक्षानं 4 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते विनोद तावडे यांच्याखेरीज नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले रामराव वडकुते या 2 नवीन चेहऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. क्रिकेट T20 विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडनं काल कोलकाता इथं दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या 8 बाद 169 धावा झाल्या. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. भारत दौऱ्यावर आलेले फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या दरम्यानचा संघर्ष तीव्र. भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विशेष नियंत्रण कक्ष स्थापन. नेपाळमध्ये आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान. राज्यसभेच्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस आणि T20 विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंड अंतिम फेरीमध्ये दाखल. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.